आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी डॅकची निर्मिती असलेल्या एरिस इको आणि एरिस नोवा डेव्हलपमेंट बोर्ड्सचे अनावरण. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यासाठी प्रोत्साहन रक्कम 5,000 रुपयावरून 25,000 रुपये करू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती. नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा. आणि सर्व कलांचे ज्ञानपीठ असल्याने विद्यापीठात चित्रपट महोत्सवाचे आयोजन स्तुत्य. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांचे नागपूर फिल्म फेस्टिवलमध्ये प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय रेल्वे माहिती आणि प्रसारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यातील पाषाण येथील सी डॅक संकुलात वेगा प्रोसेसर चिपवर आधारित सॉक एसिक आणि डीआयआरव्ही वेगा प्रोसेसर आधारित दोन डेव्हलपमेंट बोर्डचे अनावरण झाले. एरिस इको आणि एरिस नोव्हा डेव्हलपमेंट बोर्ड ही दोन्ही उत्पादने सी डॅकने डिझाईन आणि विकसित केली आहेत. एरिस इको हे उत्पादन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून सेन्सर फ्युजन, स्मार्ट मीटर आणि वेअरेबल डिव्हाइसेस यांसारख्या अप्लिकेशनसह प्रयोग करण्यासाठी ते एक सहज साध्य व्यासपीठ उपलब्ध करून देते. मोठ्या यांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये कार्य करणाऱ्या एम्बेडेड संगणक प्रणालीच्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात एरिस नोव्हा शिक्षण संशोधन आणि विकासासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. द जेएएस 64 हे पहिले पूर्णपणे स्वदेशी 64-बिट वेगा आधारित सिस्टम ऑन चिप उत्पादन असून त्याची रचना मजबूत आणि सुरक्षित एम्बेडेड अप्लिकेशनसाठी केली आहे. रस्ते अपघात झाल्यानंतरच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांचे प्राण वाचणे आवश्यक असते, यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे 5,000 रुपये दिले जातात. या रकमेमध्ये वाढ करून ती 25,000 रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नागपूरच्या वनामती सभागृहामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना मुलाखत देताना गडकरी बोलत होते. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन अधिकारी कुठलेही प्रश्न विचारत नाहीत, उलट या व्यक्तींना 5,000 रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात. या रकमेमध्ये आपण वाढ करणार असल्याचे सांगून संसदेने या अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी गुड सेमेरिटन ऍक्ट पारित केला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
की जैसे अब एक्सीडेंट होगा और उसको पोलीस अपने रिकॉर्ड में नोट करेगी, वो कॉम्प्यूटर पे वेबसाइट पे आएगा और FIR दर्ज करके रिकॉर्ड तैयार हो जाएगा, तो 7 दिन का खर्चा मिनिमम 1.5 लाख रुपए का खर्चा वो हम तुरंत उस हॉस्पिटल को देंगे. ये भी हमने किया है. बाद में उसके इंश्योरेंस के पैसे भी है, डेथ होने के बाद वो भी मिलते हैं. और पूरे सिस्टम में जो लैप्सेस थे वो दूर करके हम उसको ट्रान्सपरंट, टाइम बाउंड और कम्प्युटराइज कर रहे हैं.
समाजातील स्वयंसेवी संस्था तसेच समाजसेवक यांनी रस्ते सुरक्षा संदर्भात पुढाकार घेऊन काम करावे असं आवाहन त्यांनी केले. रस्ते सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या राजू मानकर आणि चंद्रशेखर मोहिते यांची त्यांनी विशेष कौतुक केले. आपल्या देशामध्ये 10,000 विद्यार्थी हे शाळेच्या आजूबाजूच्या सदोष ट्रॅफिक व्यवस्था तसेच चौकाची रचना यामुळे अपघाताला बळी पडतात. 30,000 व्यक्ती बिना हेल्मेटमुळे दगावतात अशी माहिती गडकरींनी दिली. नागपूरच्या अजनीमध्ये 25 वर्षांपूर्वी खूप अपघात होत असत, परंतु या चौकातील रस्ते अभियांत्रिकीच्या माध्यमातून सुधारणा केल्यामुळे आता 25 वर्षात येथे एकही अपघात झाला नाही असे त्यांनी सांगितले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार तसेच रोडमार्क या संस्थेने अपघात प्रवण स्थळ दुरुस्त केले असून नागपूर ग्रामीणमध्ये राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या 48% कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दिल्ली भारत मंडपम इथं 3,000 युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विकसित भारतासाठी 1 लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर 10 उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकाचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून 3 दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती, परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील कामाचा आढावा आणि पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मेयो रुग्णालयात सध्या सुमारे 625 कोटी रुपयांच्या 500 खाटांचे रुग्णालय, नर्सिंग कॉलेज, नर्सिंग हॉस्टेल, पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, विविध स्टोअर्स, धर्मशाळासह इतरही एकूण 34 विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे.
दोन्ही ठिकाणी कामं चाललेली आहेत, कामं प्रगतीपथावर आहेत, पण त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही छोट्या मोठ्या त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्या संदर्भात नीट आढावा घेतलेला आहे. निधीची कुठेही कमतरता या ठिकाणी नाही किंवा पडणारही नाही, त्यामुळे वेळेत ही सगळी कामं आणि चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे. कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ नये. ही दोन्ही जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळं आहेत, ही एखाद्या चांगल्या खासगी रुग्णालयापेक्षा किंवा मेडिकल कॉलेजपेक्षा देखील चांगल्या दर्जाची आपल्याला बनवता आली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आज हा सगळा आढावा घेतलेला आहे.
संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्य प्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना या विषयावर भारतातील पहिली परिषद चंद्रपुरात नुकतीच संपन्न झाली. केंद्र सरकार आणि विविध राज्यातील अनेक तज्ज्ञांनी या संवेदनशील विषयावर येथे चिंतन आणि मंथन केलं. चंद्रपूर येथे तज्ज्ञांच्या निष्कर्षातून निघालेल्या सकारात्मक उपाययोजनेतूनच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. वन अकादमी येथे वाईल्ड कॉन 2025 या 2 दिवसीय परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पहुरजिरा, कालवड, कठोरा, गोंडगाव, पहुरपूर्णा आदीसह गावांमध्ये अचानक नागरिकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असलेल्या गावांना भेटी दिल्या. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले,
सगळी यंत्रणा याच्यावरती लक्ष ठेवून आहे. उद्या दिल्लीचे आणि चेन्नई म्हणजे मद्रासहून सुद्धा आपण डॉक्टर लोक याचं निदान करण्यासाठी की नेमका हे कशामुळे होतं हे कळायला पाहिजे, आणि का होतं हे जर कळलं तर त्याच्यावर योग्य ते उपचार आपल्याकडे सगळे आहेत. याचे आपण बरेचसे पाण्यामुळे होईल असं आपल्याला वाटत होतं, म्हणून आपण या सगळ्या गावचे पाण्याचे नमुने पाठवले. पण तसे पाण्याच्या नमुन्यामध्ये काही असं की ज्याच्यामुळे केस गळतील असे काही घटक त्याच्यात आढळलेले नाही.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या नावातच विद्या म्हणजे ज्ञान आहे. सर्व कलांचे ज्ञानपीठ असल्याने विद्यापीठात चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, असे प्रतिपादन प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. चित्रपट महोत्सवानिमित्त निर्माण करण्यात आलेला चलचित्र नगरी उद्घाटन आज कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. प्रास्ताविक करताना आयोजन समितीचे सदस्य जय गाला यांनी नागपूर फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली. या चित्रपट महोत्सवामध्ये 1350 चित्रपटांची नोंदणी झाली आहे, त्यातील 138 चित्रपट नागपूर, 178 विदर्भातून अशा 65 शहरातून तसेच 22 भाषांमधून चित्रपट प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 3 दिवसीय राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं रविवार 12 जानेवारी रोजी उद्घाटन होत आहे. कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सी डॅकची निर्मिती असलेल्या एरिस इको आणि एरिस नोव्हा डेव्हलपमेंट बोट्सचे अनावरण. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन रक्कम 5,000 रुपयावरून 25,000 रुपये करू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा कार्यक्रमात माहिती. नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.